नामजपाने प्रसन्न होऊन गजाननाने आपल्या भक्ताला साक्षात आपले रूप बहाल केले, त्या निस्सीम गणेश भक्ताची नामाकोळ्याची अर्थात भृशुंडी ऋषींची कथा। घनदाट अशा दंडकारण्यात नामाकोळी आणि त्याचं कुटुंब राहत असे। नामाकोळी तिथून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटून त्यांची हत्या करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे। तीच त्याची दिनचर्या होती। एके दिवशी समोरून मुद्गल ऋषी हातात कुबडी आणि कमंडलू घेऊन येत होते। नामाकोळ्याने त्यांना पाहिलं। तो आपली कुऱ्हाड घेऊन त्यांना मारण्यासाठी पुढे सरसावला, परंतु त्याने हात उगारता क्षणी त्याच्या हातातली कुऱ्हाड मागच्या मागे गळून पडली। असं 3 वेळा झालं। नामाकोळ्याला काय घडतंय हे कळेना। त्याची ती अवस्था बघून मुद्गल ऋषी त्याला म्हणाले, अरे उचल कुऱ्हाड, मार मला। काय झालं, तुझी कुऱ्हाड अशी खाली का पडली? हे ऐकून नामाकोळ्याला फार राग आला। त्याने पुन्हा वार करण्यासाठी कुऱ्हाड उगारली, पण पुन्हा तेच। शेवटी त्याने शरणागती पत्करून ऋषींच्या चरणावर डोकं ठेवलं आणि तो म्हणाला, महाराज महाराज मला क्षमा करा। त्यावर ऋषी म्हणाले, अरे या अशा हत्या तू का करतोयस? कुठे फेडशील हे पाप? त्यावर तो उत्तरला, महाराज मी एकटाच पापी नाहीये। माझे आई वडील, बायका, मुलं हे सर्वच माझ्या पापांचे भागीदार आहेत। त्यांचं पालनपोषण करण्यासाठीच तर मी हे सगळं करतोय। त्याचं उत्तर ऐकून ऋषी म्हणाले, हो खरंच, जा त्यांना विचारून ये। नामाकोळ्याने आपल्या घरच्या लोकांना विचारलं तर त्यांनी पापाचे भागीदार होण्यास नकार दिला। ते म्हणाले, आमचं पोट भरणं हे तुझं कर्तव्य आहे, त्यासाठी तू काय करतोस त्याची जबाबदारी आम्ही का घ्यायची? तू तुझं कर्तव्य पूर्ण करतो आहेस तर त्याची जबाबदारीही तूच घ्यायला हवीस। हे ऐकून नामाकोळ्याला दुःख झालं। माघारी येऊन त्याने मुद्गल ऋषींच्या चरणांवर लोटांगण घातलं आणि तो म्हणाला, महाराज या पापांपासून मुक्त होण्यासाठी मला मार्ग दाखवा। अशी त्याने विनवणी केली तेव्हा ऋषींनी त्याला समोरच्या कुंडातून स्नान करून येण्यास सांगितलं आणि आपल्या हातातली काठी तिथे जमिनीत पुरली। नामाकोळी आंघोळ करून आला। ऋषींनी त्याला त्या काठीसमोर बसण्यास सांगितलं आणि श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप करण्यास सांगितलं। ते म्हणाले, जेव्हा या काठीला वृक्षाचं रूप येऊन ते हिरवगार होईल त्यावेळी तुझ्या पापांचा नाश झालेला असेल। तोपर्यंत तू तपश्चर्या करत रहा। एवढं सांगून ऋषी अंतर्धान पावले। नामाकोळी ऋषींच्या सांगण्यानुसार नामजप करू लागला। सहस्त्रो वर्ष लोटली। त्या जागी आता घनदाट जंगल पसरलं होतं। त्या काठीला हिरव्यागार वृक्षाचं रूप आलं होतं। एके दिवशी मुद्गल ऋषी विहार करत असताना तिथे पोचले आणि हे सुंदर वन त्यांच्या दृष्टीस पडलं। वनातील सर्व हिंस्त्र पशु आपापसात प्रेमाने खेळत असलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटलं। आपल्या योग सामर्थ्याने ते भूतकाळात डोकावले तेव्हा त्यांना नामाकोळी आणि तो सगळा प्रसंग आठवला। एवढ्यात त्यांना वृक्षाखाली एक मोठं वारूळ दिसलं। त्यात त्यांना 2 चमकणारी छिद्र दिसली। त्या छिद्रातून दिव्य प्रकाश बाहेर येत होता आणि त्या वारुळातून श्री गणेशाय नमहा या मंत्रजपाचा स्वर ऐकू येत होता। हे सगळं पाहिल्यावर एकूण प्रकार मुद्गल ऋषींच्या लक्षात आला आणि त्यांनी आपल्या कमंडलूतलं पाणी त्या वारुळावर शिंपडलं। वारुळ नाहीसं झालं आणि तिथे त्यांना हाडांचा एक सापळा दिसला। त्या सापळ्यावर त्यांनी पुन्हा कमंडलूतलं पाणी शिंपडलं तेव्हा त्यांना नामाकोळ्याची आठवण होऊन गहिवरून आलं। नामाकोळ्याला आता चक्क सोंड फुटली होती त्यांनी त्याला कडकडून मिठीत घेतलं आणि ते म्हणाले, श्री गणेशाने तुला आपलं रूप दिलं आहे. अरे, मी ज्याची सातत्याने भक्ती करतो त्याचं मला अजून दर्शनही झालं नाही, पण तुझ्या नामजपाने प्रसन्न होऊन श्री गणेशाने तुला आपलं रूप दिलं. तू ब्रह्मांडात अजरामर होशील, असा आशीर्वाद देऊन मुद्गल ऋषींनी त्याला महाप्रभावी असा एकाक्षरी मंत्र दिला. इथून पुढे तुला भृशुंडी नावाने ओळखलं जाईल, तुझ्या दर्शनाने लोक पुण्यवान होतील, असं सांगून ते निघून गेले. एकाक्षरी मंत्राचा निष्ठापूर्वक जप आणि गणेशाची उपासना करीत असताना श्री गणेशांनी भृशुंडीला साक्षात दर्शन दिलं आणि त्याला सरूपता म्हणजे जिवंत असता गणेशाशी तल्लीन होणं ही गती दिली. भृशुंडी ऋषींनी गणेश उपासनेचा प्रसार केला, म्हणूनच गाणपत्य संप्रदायात त्यांचं स्थान अतिशय श्रेष्ठ मानलं जातं. त्यांच्या तपश्चर्येच्या स्थानाला अमलाश्रम क्षेत्र म्हणून प्रसिद्धी लाभली. भारतातील श्री गणेशाच्या 21 महाक्षेत्रांपैकी हे एक महत्त्वाचे स्थान आहे.